नमस्कार सर, परांशु स्कीम मधून बोलतोय मी. परांशु स्कीम सर, तुम्ही याची इन्क्वायरी केला होता ना मँगोनिया प्रोजेक्ट म्हणून. हॅलो हॅलो, परांशु स्कीम सर, तुम्ही इन्क्वायरी केला होता ना मँगोनिया प्रोजेक्ट बद्दल. हॅलो, हो तर सर, तुम्ही परांजपे मध्ये कुठे इंटरेस्टेड आहात का फ्लॅट घेण्यासाठी? हो का सर, मग बाणेर मध्ये आमचे कमर्शियल एरिया आहे बाणेर परिसर मध्ये. सर जर तुम्ही ते व्हिजिट केल्यावर तुम्हाला त्याचे रेट कळेल तिथून, कारण त्याचे वेगवेगळ्या प्रकारमध्ये रेट आहे. जर तुम्ही तिथे व्हिजिट केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळतील शॉपची, कारण आमचं बाणेर मध्ये आहे आणि आधुनिकी परिसर मध्ये आहे. सर व्हिजिट केलं नाही, व्हिजिट केलं तर तुम्हाला परिसर कसा आहे कळल, जागा कशी आहे की नाही, फक्त इन्फॉर्मेशन आम्ही तोंडाने सांगणार, तुम्ही इन्फॉर्मेशन वर भरता. तुम्ही जर स्वतः जाऊन तुम्ही तिथे बघितला तर तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल. नाही नाही सर, तसं तेवढं नाही, बजेट तेवढं नाही. तिथं जर तुम्ही आमच्या साईट व्हिजिट करायला गेला आणि आवडल्यानंतर तुम्ही बुक करणार असाल ना, तर आमचे जे सेल्स मॅनेजर आहेत ना, ते तुम्हाला काही ऑफर्स आणि काही डिस्काउंट पण देतील, कारण आमचं जेव्हा इव्हेंट होतं तेव्हा डिस्काउंट आणि ऑफर्स होतील. ते इव्हेंट नंतर पण चालू होतं, जर तुम्ही लवकर करायला गेलं तर तुम्हाला काय तरी मिळेल तिथं ऑफर्स. सर तुम्हाला मी ऍड्रेस सेंड करतो त्याचा, टेक्स्ट मेसेज करतो. हो हो, ओके सर, व्हॉट्सअप करू शकत नाही पण टेक्स्ट मेसेज तुम्हाला सेंड करू शकतो. तुम्हाला मेसेज मध्ये सगळं, टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला जे ऍड्रेस आहे ते ऍड्रेस सेंड करतो, आणि पाहिजे तर मी तिथे साईड मॅनेजरची नंबर पण सेंड करतो. ओके ओके.